आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्रोएशियाचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. राज्यातील प्रकल्पांची भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. जिवंत सातबारा मोहिमेला अमरावती विभागात चांगला प्रतिसाद. आणि ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 दिवसांचा परदेशी दौरा पूर्ण करून आज क्रोएशिया येथून मायदेशी परतले. पंतप्रधान मोदी यांचा क्रोएशियाचा हा पहिलाच दौरा होता. त्यांच्या या दौऱ्यात झालेल्या उच्चस्तरीय भेटींनी दोन्ही देशांमधल्या भविष्यातल्या धोरणात्मक सहकार्याचा मार्ग मोकळा केला. पंतप्रधान मोदी यांनी क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेंकोविच यांच्याशी प्रतिनिधी मंडळ पातळीवर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जागतिक शांतता, लोकशाही मूल्य, व्यापार तंत्रज्ञान आणि परस्परांच्या संस्कृतीमध्ये सहकार्य वाढवण्याप्रती सामायिक वचनबद्धतेवर भर दिला. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार अधिक दृढ करण्यावर आणि लवचिक विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करण्यावरही सहमती दर्शवली. परस्पर संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हणून दोन्ही देशांनी 4 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. दरम्यान क्रोएशियाचे लोक योग दिवस उत्साहात साजरा करतील अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली.
यहां पर योग की लोकप्रियता को मैंने स्पष्ट रूप से अनुभव किया है. 21 जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस है और मुझे विश्वास है कि हमेशा की तरह क्रोएशिया के लोग इसे धूमधाम से मनाएंगे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रोएशियाचा ऐतिहासिक दौरा मैत्री, सहकार्य आणि सामायिक जागतिक दृष्टिकोनाचा मजबूत संदेश देऊन यशस्वीपणे संपन्न झाला. राष्ट्रीय कॅडेट कोर्स एनसीसी नागपूर ग्रुप्सने आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रारंभिक समारंभाला सुरुवात केली. आर्मी, आर अँड व्ही, नेव्ही आणि एअरफोर्सच्या शाखांमधील 500 अधिक एनसीसी कॅडेट्सनी उत्साहाने योग सत्रात भाग घेतला. हा कार्यक्रम उमंग सब एरिया सीताबर्डी फोर्ट आणि 0 माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन नागपूर इथं पार पडला.
कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए, लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना, ना कोई बंधन, ना कोई बॉडी टाइप. बचपन हो या 55, व्हीलचेयर हो या वर्क फ्रॉम होम, योग सबका हक है.
योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रतिपल उसका बेनिफिट देता रहता है.
आइए इस 21 जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत 54 भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळवलं आहे. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी मुंबई या शैक्षणिक संस्थेनं देशात 2रा क्रमांक मिळवला आहे. या क्रमवारीत आयआयटी मुंबईला 129वा क्रमांक मिळाला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी दिल्ली या शैक्षणिक संस्थेनं 123वा क्रमांक मिळवत देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. या संस्थेला आजवर मिळालेली सर्वोच्च क्यूएस जागतिक क्रमवारी आहे. याआधी ही संस्था 150व्या स्थानी होती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाज माध्यमावरच्या लिहिलेल्या पोस्टमधून 54 भारतीय शिक्षण संस्थांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये स्थान मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 2014 केवळ 11 भारतीय विद्यापीठांना क्यूएस क्रमवारीत स्थान होतं. आता या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या शैक्षणिक सुधारणांचं फलित असल्याचं प्रधान यांनी नमूद केलं. राज्यातील महत्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार मार्गी लावावेत. भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडला जाणार नाही याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतला. यावेळी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग, भंडारागड चुरली द्रुगती महामार्ग, नागपूर चंद्रपूर द्रुगती महामार्ग, नागपूर गोंदिया द्रुगती महामार्ग, नवेगाव मोर, सुरजागड मिनरल कॅरिडोर यासह राज्यातील रस्ते प्रकल्पांच्या भूसंपादनाचा तसेच वर्धा नांदेड, वर्धा गडचिरोली रेल्वे प्रकल्प आणि कोल्हापूर कराड अकोला गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे, त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे. याबाबत सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक कामे करावी अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. कारागृहामधील विचाराधीन बंद्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 2018 सुरू झालेल्या देशातील पहिल्या विधी सहाय्य उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे जवळपास 20,000 विचाराधीन बंद्यांना लाभ झाला आहे. त्यापैकी 9,000 म्हणजेच 45% बंदी विविध कायदेशीर प्रक्रियांद्वारे मुक्त करण्यात आले आहेत. या उपक्रमांचे महत्व म्हणजे केंद्र शासनाने देशपातळीवर हा उपक्रम स्वीकारला असून अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतुदीही केली आहे. राज्यात प्रयोगात्मक कलांचं सखोल संशोधन आणि अभ्यास करता यावा म्हणून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु ल देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राला शाहीर साबळे यांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. मुंबईत मंत्रालय सांस्कृतिक कार्य विभागाकडे नाटक, लोककला, संगीत, नृत्य अशा विविध प्रयोगात्मक कलांची माहिती उपलब्ध आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जिवंत सातबारा मोहिमेला अमरावती विभागात चांगला प्रतिसाद मिळाला असून यामुळे मृत खातेदारांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. वारसांची नोंद शेतजमिनीच्या कागदपत्रामध्ये विशेषतः सातबारा उतारावर वेळेत न झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ही मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या मोहिमेबद्दल आभार मानले आहे. अमरावती विभागातील 56 तालुक्यांमध्ये 32,195 खातेदार मृत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी तब्बल 19,150 वारसांच्या नावे यशस्वीपणे नोंद घेण्यात आली आहे. जिवंत सातबारा मोहिमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांबाबत समस्या दूर होण्यास मदत होत आहे. ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चितमपल्ली यांचं काल संध्याकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. जंगल आणि वन्य प्राण्यांवर प्रेम करणारे चितमपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं. चितमपल्ली यांना महाराष्ट्र सरकारच्या वन विभागात 36 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्य जीव अभयारण्य आणि मेळघाट वाघ्र प्रकल्प यासारख्या विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये त्यांनी काम केलं. वन्यजीव संरक्षणात त्यांनी मोठं योगदान दिलं. नागझिरा आणि मेळघाट इथल्या विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारल्या त्यांनी मदत केली. मारुती चितमपल्ली यांचं साहित्य मुख्यतः मराठी भाषेत असून ते वन्यजीव, निसर्ग आणि आदिवासी जीवनावर केंद्रित आहे. पक्षी विज्ञान आणि वन्यजीवांशी संबंधित अनेक नवीन शब्द आणि संज्ञा त्यांनी मराठी भाषेत आणल्या. अनेक पक्षी शास्त्रीय संकल्पनांना त्यांनी मराठी नावं दिली. चकवाचांना ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. त्याशिवाय निलवंती, जंगलाचं देणं, रातवा, रानवटा, केशरचा पाऊस, सुवर्ण गरुड या काही त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृती आहेत. आगामी काही तासात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून नागपूरच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या पिवळी नदी आणि नाग नदीच्या संगमाच्या पुढे नदीची स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरण नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने करावे असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले. आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी या भागाची नुकतीच पाहणी केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्रोएशियाचा दरवळा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायदेशी परतले. राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. जिवंत सातबारा मोहिमेला अमरावती विभागात चांगला प्रतिसाद आणि ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.